ठिकाणी आमचे परवीन भाऊ राऊत यांनी एवढा तेज मला उपलब्ध करून दिला, मी सगळ्याचे आभार मानते. म्हणून माझी प्रसिद्धी अशी आहे की मी औरंगाबादला बाबासाहेबांच्या नावावर मी ताऱ्यावरच बाबासाहेबांचं प्रबोधन करू खाते. आणि म्हणून मला आता एवढी संधी दिली म्हणून माझ्या दादाला धन्यवाद देते. पुढील गीताला सुरुवात करते. मेरे भीमजी ने, अरे मेरे भीमजी ने सब उजला उजला कर डाला. मेरे भीमजी ने सब उजला उजला कर डाला, पण बुरा चाहने वाले को उसका मुंह काला कर डाला. आणि म्हणून मी बाबासाहेबांच्या नावावर माझे मुलं बाळ जगत आहे. आणि आज मी तुम्ही आपण जे जेवण करत आहे त्याच्यावर सुद्धा बाबासाहेबांची सही आहे. मी ते गाणं सादर करते. अरे माई बापाऊ न भी माझ्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. ची सई है तुम्ही खाता त भाकरीवर बाबा साहेबाची सई है रे
तुम्ही खाता त भाकरीवर बाबा साहेबाची सई है रे तुम्ही खाता त भाकरीवर बाबा साहेबाची सई है रे
सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील.